राशी सांगितल्याप्रमाणे इसवी सन 1856 साल मारेकऱ्यांनी डाव रचला आणि या मारेकऱ्यांनी प्रत्येकी 1,000 रुपये बक्षीस हातात घेतल्याबरोबर ते दोघ जण रात्री 12:30 समयाला फुलेंच्या घरी चालून गेले. दोघही अस्पृश्य एक मातंग समाजाचा, त्याचे नाव रामोशी उर्फ रोठे, दुसरा कुंभार जातीचा, त्याचं नाव धोंडीराम नामदेव कुंभार. दोघांनी या मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचेच आले ना. महात्मा फुलेंनी प्रश्न विचारला, अरे मला का मारता, कोणता अपराध केला मी तुमचा, मला मारू नका, आणि जर तुम्हाला मला मारून धन मिळत असेल तर मग मला खुशाल मान. महात्म्यांनी बोध केल्याबरोबर दोघही नतमस्तक झाले आणि दोघांनी महात्मा फुलेंची सेवा करण्याचं त्या दिवसापासून व्रत घेतलं. पुढे काय झालं ते ऐका. पुत्र संतांनाही उदरी हा, केली बघा तयार विधवा काशीबाईच्या पुत्रास,
विधवा काशीबाईच्या पुत्रास,
विधवा काशीबाईच्या पुत्रास,
विधवा काशीबाईच्या पुत्रास.
यशवंत नाव ठेवले दत्तका सजी जी जी जी, यशवंत नाव ठेवले दत्तका सजी जी जी जी,
यशवंत नाव ठेवले दत्तका सजी जी जी, यशवंत नाव ठेवले दत्तका सजी जी जी.
दुर्दैव मागे लागलं, फुलेंना पुत्र झाला नाही. समाजाची सेवा करत करत आयुष्य पणाला लावलं, मात्र खचून न जाता त्या काळामध्ये विधवेंची विटंबना होत होती आणि एका विधवेच्या पुत्रास त्यांनी आपला दत्तक मातलं घेतलं. ती विधवा कुठे राहत होती, केशवपंत सिद्धींच्या वाड्यात राहणाऱ्या या काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा, नाव त्याचं यशवंत. या यशवंताला आपण दत्तक घेऊन वाढवावं, समाजाची सेवा करायला व्हावी, मोठं शिक्षण द्यावं, असे मनोमन स्वप्न महात्मा फुले घेऊ लागले. पुढे काय झालं ते ऐका. बालहत्या बालविवाह केशवपनज पद गाव गाव जी गा जी जी, शहारे आणणारे होते. स्त्रियांना विधवा स्त्रीला समाजात मानसन्मान होता, पांढर वस्त्र परिधान करून घरात बसून राहावं लागत होत. बालविवाह, बालहत्या, सतीची चाल, केश वपन, तिचे केस काढून तिला विछिन्न अवस्थेमध्ये समाजामध्ये वावरलं जात होत. सर्व समाज स्त्रियांच्या विरुद्ध उठला होता. स्त्रीला शिक्षण दिलं तर ती पुरुषाच्या डोक्यावर बसेल म्हणून तिचा कोणीही आदर करत नव्हतं. ते कार्य कोणी केलं, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं. ते कसं केलं ते ऐका.
अठराशे 1873 साली हा, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. रात्रीच्या शाळा काय काढल्या,
रात्रीच्या शाळा काय काढल्या,
रात्रीच्या शाळा काय काढल्या,
रात्रीच्या शाळा काय काढल्या,
विधवा पुनर्विवास केली सुरुवात जी जी जी, विधवा पुनर्विवास केली सुरुवात जी जी जी,
विधवा पुनर्विवास केली सुरुवात जी जी जी,
विधवा पुनर्विवास सुरुवात जी जी जी,
विधवा पुनर्विवास सुरुवात जी.
सप्टेंबर तो दिवस सन 1873 सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी स्थापना केली. सत्य हाची भाव सत्य हाची देव जिथे सत्य असेल तिथे फुले चालून गेले समाजात ती लागलेली कीड तिला कमी करण्याचा प्रयत्न केला 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली त्यांना त्या काळामध्ये काही अनुयायी मिळाले या अनुयायांनी या काळामध्ये या विधवांना पुनर्विवाह करण्याची मान्यता दिली संमती वयाचा कायदा मंजूर केला गेला आणि हळूहळू स्त्रियांची परिस्थिती सुधरू लागली ते कशी ती पुढे ऐका नाभिकांचा संप करून आणला विधवेला सन्मान दिला जी गा जी जी
सन्मान दिला जी जी सन्मान दिला जी जी सन्मान दिला जी जी
नाभिकांचा संप करून आणला विधवेला सन्मान दिला बालकाश्रम काय बनला
त्यांच्या
मुखात घासला घास जी 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 त्यांच्या मुखात घासला त्या काळामध्ये विधवा स्त्रीवर व्याभिचार होत होते या विधवेने गावात फिरू नये शृंगार करू नये चांगले दागदागिने घालू नये अंगावर भारी वस्त्र पहन घेऊ नये अनेक प्रकारच्या या जाचक अटींमुळे स्त्री ही अतिशय दीन अवस्थेमध्ये वावरत होती त्या काळामध्ये फुलेंनी या मुलींसाठी स्त्रियांसाठी शाळा काढल्या रात्रीच्या शाळा सुरू केल्या एवढंच नाही पंढरपूर या ठिकाणी पुणे शहरामध्ये बालकाश्रम बांधले या बालकांना महात्मा फुले स्वतः घास घालू लागले शिक्षण देऊ लागले लिहिणं वाचणं शिकवू लागले आईचं प्रेम देऊ लागले पुढे काय झालं ते ऐका समाजाचा करुणे उद्धार समाजाचा करुणे उद्धार शिक्षणा वाचून नाही तरणार असा संदेश देऊन गावगा
असा संदेश
देऊन गावगा दलितांची कैवारी म्हणावे त्या सजी जी जी दलितांची कैवारी म्हणावे त्या सजी समाजाच्या उद्धारासाठी अहोरात्र झिजून शिक्षणाची पताका संपूर्ण महाराष्ट्र भरणवे भारतभर घेऊन फिरणारा हा योगी हातात शिक्षणाची पताका घेतली स्वतःच्या पत्नीला साक्षर केलं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले हा महान संदेश फुलेंनी जगाला दिला शेतकऱ्यांचा सुडली हुन गुलामगिरीची जाणीव देऊन जी ग जी जी अखंड काव्य प्रभु चरणा सजी जी जी
अखंड काव्य प्रभु चरणा सजी जी जी अखंड काव्य प्रभु चरणा सजी जी जी अखंड काव्य प्रभु चरणा सजी जी जी अखंड काव्य प्रभु चरणा सजी जी जी
महात्मा फुले एक उत्कृष्ट लेखक एक साहित्यिक एक कवी अशा अनेक प्रकारच्या उपाध्या या महात्म्यांना लागलेल्या आहेत समाज सुधारक दलितांचे कैवारी शिक्षणाचे अग्रदूत स्त्री शिक्षणाचे प्रणेते या अनेक प्रकारच्या या पदव्या यांना बहाल केलेल्या आहेत यांनी लिहिलेली पुस्तकं हा खजिना एक खजिना या खजिन्यामध्ये त्या काळामध्ये शेतकऱ्यांवर होणारा अन्याय फुलेंनी आपल्या पुस्तकातून प्रकट केला शेतकऱ्यांचा सूड इंग्रजांची गुलामगिरी पत्करण हा जणू काही आपल्या लोकांचा व्यवसाय बनलेला होता. आणि यात त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, एक तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. परमेश्वराची सेवा आपल्या हातून घडावी, सत्याचं महत्व जगाला पटवावं आणि म्हणून अखंड नावाचा एक काव्य ग्रंथ लिहिला. पुढे काय झालं ते ऐका.
फुले तात्या साहेब बनले, गोविंद नावाचे निधन झाले. जी गा जी जी साहेब बनले, गोविंद वचनी धन झाले. जी गा जी जी शिक्षणाचे बीज रोव लेखा,
शिक्षणाचे बीज रोव लेखा,
शिक्षणाचे बीज रोव लेखा,
शिक्षणाचे बीज रोव लेखा.
शिक्षणासाठी घेतला ध्यास जी जी जी, शिक्षणासाठी घेतला ध्यास जी जी जी,
शिक्षणासाठी घेतला ध्यास जी जी जी, शिक्षणासाठी घेतला ध्यास जी जी जी, शिक्षणासाठी घेतला ध्यास जी जी जी.
त्या काळी महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव फुले यांचा अंत झाला. फुलेंवर परत संकट कोसळलं, वडिलांचा आश्रय गेला. शिक्षणाचा कार्य हातात घेतल्यानंतर यात विघ्न येईल की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. पण फुले डगमगले नाही. फुलेंनी ज्या वेळेला स्त्रियांसाठी शाळा काढली त्यावेळेला 6 ते 7 मुली सुरुवातीला आल्या. त्या काळामध्ये स्त्रियांना स्त्रीनी शिकवावं, पुरुषाला तो अधिकार नाही म्हणून स्वतःची पत्नी ही साक्षर केली. सावित्रीबाई शिक्षिका बनल्या आणि त्या मुलींना शिक्षण देऊ लागल्या.
प्रत्यक्ष मोत्याचा कण मानून सारा जन्म केलं बघा धन्य. जी गा जी जी
ज्योती सावित्रीबाई अवतारी स्त्री होती. अतिशय अल्प काळामध्ये करणारी प्रगती, स्त्री शिक्षणात रोपटं लावणारी, आज स्त्री कोर्टात उभी राहते. वैमानिक होते, इंजिनियर होते, डॉक्टर होते, याचं श्रेय कुणाला द्यावं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ते श्रेय दिलं पाहिजे असं मला वाटतं. स्त्री शिक्षणात रोपटं त्या काळात फुलेंनी लावलं, त्याच्या पताका त्याच्या शाखा त्यांची फुलं आज उमलू लागलेली आहेत. अनेक स्त्रिया नामवंत मंत्री पदावर गेलेल्या आहेत, अनेक स्त्रियांनी मान सन्मानाच्या पदव्या बहाल केलेल्या आहेत. या स्त्रीला अबलाचं सबला करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फुले आणि सावित्रीबाई यांनी. पुढे काय झालं ते ऐका.
यशवंत मोठा काय झाला, यशवंत मोठा काय झाला, काळजी लागली हुमा हातनाला. राधिकाबाईंची विवाह केला,
राधिकाबाईंची विवाह केला,
राधिकाबाईंची विवाह केला,
राधिकाबाईंची विवाह केला.
डॉक्टर बनविले दत्तक पुत्रा सजी नाव सांगितलं फुलेंचा दत्तक पुत्र.
नाव त्याचं यशवंत, यशामध्ये कायमस्वरूपी पुढे जाणारा या यशवंत वयाच्या 16 वर्षी त्याचं लग्न करावं असं फुलेंना वाटू लागलं। म्हणून केशव पंतांची मुलगी, नाव तिचं राधिकाबाई, आणि या मुलीशी, या गोंडस मुलीशी या आपल्या दत्तक पुत्राचं लग्न ठरलं। मुलगी स्वरूपवान, सौंदर्यवान, चाणक्ष, अतिशय देखणी अशी असताना या मुलीचा आणि यशवंताचा विवाह कसा झाला तो ऐका। जुलै 1887 साली, हा हा हा, 10 जुलै 1887 साली मृत्यूपत्राची नोंद केली, वाटणी दिली, वारस द्यावा दत्तक पुत्रास, वारस द्यावा दत्तक पुत्रास,
वारस द्यावा दत्तक पुत्रास,
यशवंत लायक मालकी हक्का सजी जी जी, यशवंत लायक मालकी हक्का सजी जी जी,
यशवंत
मागे काढ लोटला। फुलेंची प्रकृती ढासळू लागली, वय वाढत गेलं। अशा काळामध्ये आपल्या हातून आता पुढील कार्य कसं होणार याची चिंता त्यांना लागली। आपल्याला मिळालेली ही स्टेट कुणाच्या तरी नावे करण्यासाठी 10 जुलै 1887 रोजी फुलेंनी स्वतः मृत्यूपत्राची नोंद केली। त्यामध्ये लिहिलेला मजकूर असा, यापुढील माझा भाऊ, माझा पुतण्या यांचा माझ्या मालकीवर कोणताही हक्क नाही, माझा खरा वारस हा यशवंत आहे, संपूर्ण माझी मालमत्ता मी स्वर्गवासी झाल्यानंतर माझ्या मुलास द्यावी। यशवंताने ऐकलं नसेल तर माझी राहिलेली इस्टेट समाज कार्याला वाहून द्यावी, अशा प्रकारे महात्माने हे मृत्यूपत्र लिहून दिलं। पुढे काय झालं ते ऐका। जनतेचा महात्मा झाला, हा हा हा, जनतेचा महात्मा झाला, महात्मा पदवी दिली त्याला, पुणे शहराचे सदस्व त्यास,
पुणे शहराचे सदस्व,
पुणे शहराचे सदस्व त्यास,
पुणे शहराचे सदस्व त्यास,
अंतर आयोगास दिला विश्वास जी जी जी,
अंतर आयोगास दिला विश्वास जी जी जी, अंतर आयोगास दिला विश्वास।
लोकांच्या इच्छेप्रमाणे फुलेंनी काहीतरी समाज कार्य करावं। पुढे ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांवर लोकांची भावना बसली, छंडणारे लोक त्यांच्या पाया पडू लागले, आणि त्याप्रमाणे फुलेंचे विरोधी हळूहळू कमी झाले, फुलेंना सदस्यत्व मिळालं, पुणे शहराचे नगरपालिकातील सदस्यत्वपद त्यांच्याकडे आलं। त्या काळामध्ये इंग्रजाने कमिशन नेमलेलं होतं, त्या कमिशनचं नाव हंटर कमिशन। या हंटर आयोगाची स्थापना त्यावेळेला झाली, आणि हंटर आयोगाला शिक्षणाचं महत्व महात्मा फुलेंनी कसं पटवून दिलं ते ऐका। अठराशे एकोणनव्वद साली सार्वजनिक सत्य धर्म स्थापना केली, मरणोत्तर किताब लाभला,
मरणोत्तर किताब लाभला,
मरणोत्तर किताब लाभला,
मरणोत्तर किताब लाभला,
अर्धांग व्हायचा जर लागला जी फुले आजारी पडल्याबरोबर आता आपलं कसं होणार, मुलगा लहान, सुनबाई अल्पवयी, सावित्रीबाईंना समाजाच्या या कचाट्यात आपण सोडून कसं जावं याची चिंता फुलेंना वाटू लागली। परंतु आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचीच आले ना। अर्धांगवायूच्या आजारामुळे एक हात आणि एक पाय फुलेंचा लुडा पडला। अशा अवस्थेमध्ये सुद्धा सन 1889 साली महात्मा फुलेंनी शेवटचं पुस्तक लिहिलं, सार्वजनिक सत्य धर्म, आणि या पुस्तकाचं प्रकाशन फुलेंच्या मृत्यूनंतर झालं आणि त्यांना मरणोत्तर किताब मिळाला. या महात्म्याने केलेली कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहावी आजही ती जिवंत आहे. त्यांची पुस्तक, त्यांचं घातज्ञान तुम्हाला प्रेरणादायी ठरलेलं आहे. त्यांचा अंतकाळ जवळ आल्याबरोबर काय घडलं ते ऐका. वर शुक्रवार झाला अंधकार रात्रीच्या दोन काय वाजेला. वार शुक्रवार झाला अंधकार रात्रीच्या दोन काय वाजेला. फुलेचा अंतकार जवळ आला. फुलेचा अंत काय झाला.
फुलेचा अंत काय झाला.
1890 साल बोला हो जी जी जी. 1890 साल बोला हो जी. शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रात्रीचे ठीक 2 वाजता महात्मा फुले शेवटचा घटका मोजू लागले. मुखातून परमेश्वराचं नामस्मरण श्रवण होत होत. सावित्रीबाईंना बोलवलं. यशवंताचा हात सावित्रीबाईंच्या हातात दिला. आता हा मुलगा, याचा सांभाळ तुम्ही करावा. आणि अशा प्रकारे फुले आपल्यातून सोडून गेले. फुलेंच्या याच्यावर केलेलं हे वेळेवाकडं गायन या आम्ही तुमच्या चरणी अर्पण केलं. तुम्ही आपल्याला आम्हाला आशीर्वाद द्यावा, चूक भूल माफ करावी. आम्ही तुमच्यापेक्षा लहान आहोत. फुलेंची कामगिरी सांगावी तेवढी अपूर्ण आहे. त्याच्या शाखा आकाशाला भिडलेल्या आहेत. आपण त्यांचं गुणगान एवढ्या स्वरूपात करू शकत नाही. आमच्या परीने आम्ही केलेलं हे गुणगान आपल्या चरणी आम्ही अर्पण करतो.